नमस्कार, मी कौस्तुभेरकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. जीएसटी परिषदेनं उसाच्या मळीवरचा जीएसटी 28% पाच टक्क्यांवर आणला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेच्या 52व्या बैठकीनंतर नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. भरड धान्याचा 70%+ अधिक समावेश असलेल्या सुट्ट्या पिठावर जीएसटी न देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पॅकिंग केलेल्या पिठावर 5% जीएसटी लागेल. जीएसटी लवादासाठीच्या सदस्यांची वयोमर्यादाही आजच्या बैठकीत वाढवली. महादेव बेटिंग ऍप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं मुंबईत 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आतापर्यंत ईडीनं श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक हिंदी चित्रपट कलाकारांची चौकशी केली आहे. कुरेशी प्रोडक्शनला सिनेमा बनवण्यासाठी महादेव ऍपचा प्रमोटर सौरभ चंद्रकार आणि रवी उत्पल यांच्याकडून पैसे मिळाले आहेत. हाच दागा धरून ईडीनं मुंबईतल्या या प्रोडक्शन हाऊसवर छापेमारी केली होती. आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोला इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातल्या 2 दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, तसंच शिवापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन, बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजनाच्या आणि अकोला जिल्ह्यातील शहीदांच्या स्मारकाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. गडचिरोली पोलिसांसमोर रजनी उर्फ कलावती समय्या विलादी या महिला नक्षलवाद्यानं आज आत्मसमर्पण केलं. तिच्यावर 11 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 2009 छत्तीसगडमधल्या फरसेगड दलममध्ये ती भरती झाली होती. 4 चकमकी, 1 खून आणि 1 जाळपोळीच्या गुन्ह्याची तिच्या नावावर नोंद आहे. आत्मसमर्पण योजनेअंतर्गत तिला 4.5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीनं बॅडमिंटन दुहेरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या क्रिकेट संघाने अफगाणिस्तानला नमवून सुवर्णपदक मिळवलं. महिला आणि पुरुषांच्या संघानं कबड्डीमध्ये आणि ओजस देवतळे तसंच ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊंड तिरंदाजीमध्ये आज सुवर्णपदक पटकावलं. आतापर्यंत या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी 28 सुवर्णपदकांसह 105 पदकं जिंकली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.